chinimandi.com podcast.
केन्या ऊस थकबाकी फास्ट ट्रॅक करण्याचे नोझिया साखर कंपनीचे आश्वासन. नोझिया शुगर कंपनीने शेतकऱ्यांचे 113 मिलियन केन्यन शिलिंग इतकी थकबाकी फास्ट ट्रॅक करण्याचे आश्वासन दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी वंजला माकोजा यांनी सांगितले की कंपनी थकबाकी भागवणे आणि सध्याचे देय पूर्ण करण्यासाठी पैसे भागवण्याच्या योजनेवर काम करत आहे. गेला आठवडा साखर कारखान्यासाठी अनुबंधित शेतकऱ्यांनी विलंबित थकबाकी भागवण्याचा विरोध केला होता आणि काहींनी दावा केला होता की 2017 पुरवठा करण्यात आलेल्या उसाचे अजूनपर्यंत पैसे दिलेले नाहीत. नोझिया, मुहरोनी, शेमलिल, मिबानी आणि सोनी कारखाने खाजगीकरणाच्या उंबरड्यावर आहेत.